हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नवदश च नव च एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रष्ट मे ष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मेऽष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्याजनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐमिडादे बहुर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुवदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण आधी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
हरी हरी। पूजनीय स्वामीजींचे चरणी शिर साष्टांग नमस्कार। स्वामीजी, आपण मंगळवारी गाठी भेटीमध्ये बोलताना म्हणालात की साधकाकडून कुटुंबातील व्यक्ती विषयींचे आई वडील मुले बाळे यांच्याविषयीचे आपले कर्तव्य पार पाडण्यात काही कसूर राहिली तर त्यामुळे मनाला लागणारी बोज कितीही ध्यान नाम साधना केली तरी मनातून निघत नाही। या वाक्यावर थोडा विचार केला त्यामुळे काही शंका उपस्थित झाली, योग्य वाटल्यास कृपया समाधान करावे। जवळचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, गुरुबंधू भगिनी यापैकी कोणालाही काही अडचण आली तर सहजच त्यांना आपल्याला शक्य तेवढी मदत करावी असे मनापासून वाटते। ही मदत कुणाच्याही न करत फार प्रदर्शन न करता पार पाडावी अशी नेहमीच प्रार्थना केली जाते। परंतु अशी मदत करायची म्हटले तर भावनिकदृष्ट्या त्या व्यक्तीमध्ये तिच्या प्रॉब्लेममध्ये खोलवर इन्व्हॉल्व व्हावे लागते, यामुळे मन त्यामध्ये गुंतले जाते, त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी चिंतन करत राहते। तो प्रसंग पार पडेपर्यंत सतत त्याबद्दलचे विचार व काळजी वाहत राहते, त्यामुळे अनुसंधानाच्या साधनेत अडथळा वारंवार येत राहतो। प्रश्न असा आहे की कर्तव्य पालन पूर्ण जबाबदारीने पार पाडत असताना आम्ही साधकांनी त्यापासून अलिप्त कसे राहावे? ते जमत नसल्याने वारंवार रोजच्या नित्यक्रमात चढ उतार येत आहेत। स्वामीजी, आपणही या सर्व जबाबदाऱ्या पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन करत असताना प्रत्यक्ष दिसत आहात, केवळ आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्याच नव्हे तर साधकाच्या प्रत्येक कुटुंबाची काळजी प्रत्यक्ष घेत असताना तरीही त्यापासून सहजच अलिप्त होऊन जाता. आम्हालाही असे थोडेफार जमू शकेल का? कसे जमवावे? कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. मी मंगळवारी एका विशिष्ट संदर्भात असं म्हटलं होतं की आपण जी साधना करतो ती कर्तव्य पालनाला पर्याय नाहीये, असं मी असा विषय चाललेला होता. आपली साधना कर्तव्य पालनाला पर्याय होऊ नये, कधीही होऊ नये. तसं याचा या विचाराचा पुष्कळ गांभीर्याने खरं म्हणजे अंमलात आणण्याचा चिंतन करण्याची आवश्यकता आहे. जसं साधनेची आवड असली तरी देखील ऑफिसला अनियमितता ठेवून साधना करणं अपेक्षित नाही. मला जे म्हणायचं होतं ते मी सांगतो. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, ते ऑफिसला येताना त्यांचा एक क्रम होता आणि तेवढी देवदर्शनं झाल्याखेरीज ते ऑफिसला येत नसत आणि त्यांना प्रशस्त वाटत नसे. रोज ऑफिसमध्ये बोलणे खायचे, उशीर झाला की बोलणी खायचंय. बोलणी खाल्ली तरी गुपचूप ऐकायचंय, काहीतरी जुजबी उत्तरं द्यायचंय, काम करायचंय. कामात खूप चांगले होते आणि गरीब होते स्वभावाने. परमार्थी माणसाकरता देवदर्शन घेणाऱ्यांनी देखील असं करू नये, पण परमार्थी माणसाकरता हे अपेक्षित नाहीये. म्हणजे आत्मदर्शनाकरता जो परमार्थ करतो त्यांच्याविषयी मी म्हणतोय, त्यांनी अशा प्रकारचं वर्तन करू नये. ध्यानाला बसायचं आहे म्हणून किंवा ध्यानाची साधना करायची आहे म्हणून ऑफिसमध्ये गेला नाही, एका नियमाने शिबिरात जावं, रजा घेऊन व्यवस्थित नीट प्लॅनिंग करून कोणाची अडचण होणार नाही आणि अतिरेक होणार नाही अशा रीतीने साधना जरूर करावी, खूप करावी, चांगली दणकून करावी, पण वर्तनात अनियमितता नको. म्हणजे याच्या करता मी साधनेला बसलो होतो म्हणून मला इकडे जमलं नाही असं नको, कारण त्याचे जे परिणाम होतात त्यांना दोन मेमो मिळाल्यानंतर ते खडबडून जागे झाले, कारण ऑफिस रेकॉर्ड तयार करायच्या मागे लागला. त्यावेळेला ते देवदर्शन उपयोगाला येत नाही. अगदी ध्यान करणाऱ्या व्यक्तीने देखील अशा प्रकारे वर्तन केलं आणि त्याचं जर रेकॉर्ड ऑफिसनी करायला सुरुवात केली तर त्याला काही करता येत नाही. एवढंच नव्हे तर ध्यानातही लक्ष लागणं शक्य नाही, परत ध्यानाला बसायचं झालं तरी देखील. म्हणून कर्तव्य कर्मात चुकू नये असा विषय खरा चाललेला होता. कर्तव्य कर्मामध्ये न चुकता परमार्थ करणं ही कला आहे. एवढंच नव्हे तर स्वामीजी असं म्हणायचे की परमार्थ हा सगळ्या क्षेत्रांना व्यापून राहावा, जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून राहावा. या कर्तव्य कर्मामध्ये मी असं म्हटलं की घरातली मोठी माणसं, आजारी माणसं, मुलं बाळं यांचा आजारपणाच्या वेळेला यांचा त्रास होतो, त्यामुळं कुरकुर फार करू नये. अगदी म्हणजे ज्याला अपवादात्मक परिस्थिती म्हणू, महिनोन महिने आजारपण चाललेलं आहे, सगळ्यांचं स्वास्थ्य बिघडून गेलेलं आहे. अशा वेळेला देखील आपलंही असं होऊ शकतं असं लक्षात घ्यावं आणि आपल्यामुळे देखील कालांतरानी आजारी पडू तेव्हा सगळ्यांचं स्वास्थ्य बिघडून जाऊ शकतं. म्हणून शक्य तितकी चांगल्यात चांगली व्यवस्था करावी, त्या व्यक्तीला चांगल्यात चांगलं ठेवावं आणि कर्तव्यही करावीत, साधनाही करावी. त्यावेळेला ऑफिसमध्ये न जाता वडिलांची सेवा करत राहिला तर ऑफिसमधून काढून टाकतील. जो जो आपुला व्यापार तेथे असावे खबरदार असा विषय चाललेला होता आणि कुठल्याही चांगल्या कारणासाठी म्हणून दुसऱ्या कारणाचा त्याग कर्तव्याचा करायची गरज नाही. त्यावेळेला मग ध्यानाला बसत असेल तरी थोडं जास्त कमी बसावं आणि जास्त सावधपणाने बसावं. जे 1.5 तासात करत होता ते 1/2 तासात करायचा प्रयत्न करावा, सगळ्या शक्ती एकवटाव्यात. कारण आपल्याला 1 तास शुश्रूषेकरता द्यायचा आहे म्हणून. आणि कोणत्याही भरात विचाराच्या आपल्या साधनेच्या जीवनाचं नुकसान होतंय म्हणून दुर्लक्ष एखाद्याने करायला सुरुवात केली असं समजा, तर ते दुर्लक्ष त्याची बोच ही काही केल्या कधीही निघत नाही असं मी म्हणत होतो. कधीच निघत नाही. तो विषय आठवला की लक्षात येतं प्रामाणिकपणा केलाय की नाही हे जसं त्याला कळतं. आणि त्यांनी आपण व्यक्ती म्हणून घडत असतो. आपली आंतरव्यक्ती घडत असते, त्याला आपणहून आपण बाधा आणत असतो. कोणाच्या अडचणी आहेत आणि त्याच्यातून धडधडून पडत नाही याचा अर्थ काय? साधना करून तरी नेमका तो काय मिळवणार आहे? साधनेचा संपूर्ण त्यागही न करता प्रपंच हा नेहमी बॅलन्स करतच करावा लागतो आणि तसा प्रत्येकाने करावा. कारण असे प्रसंग रोज येत नाहीत. एखादं आजारपण असतं तर ते 4 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने वर्ष 1.5 वर्ष व्यक्ती जाते. पण आपण कर्तव्यात कुचराई केली हे कायम राहतं ज्याचं त्याला ते कळत असतं. अशा व्यक्तींनी कितीही साधना केली तरी ही बोच जाणार नाही असं मी म्हणत होतो. आपल्या कर्तव्य पालनात जर कसूर केली, मी असं म्हटलं, माझा एक मित्र आहे त्याचा मुलगा, त्याला कोणत्या बाजूला जायचं होतं आणि वडिलांना त्याला अमुकच शिकवायचं होतं असं असल्यामुळं, शिवाय त्याची फीही जास्त होती पण वडिलांना परवडणार नाही अशी नव्हती. नंतर त्याचं जीवन नाहीच काही केलं लागी लागलं नाहीच. तो रडत खडत कसा तरी अडखळतच पुढे जात होता. अजूनही तसंच आहे त्याचा. वेळ आली की तो म्हणतो की मी म्हणत होतो की मला अमुक अमुक कोर्स द्या, अमुक अमुक मला शिकायचं आहे असं मी यांना म्हणत होतो. आता ते वयस्कर झाले, म्हातारे झाले आणि तो जोरात बोलतो, तुम्ही पैसे सांभाळून केलं काय असं तो विचारतो. माझंही नीट नाही आणि आता सगळ्यांचीच अडचण झाली आणि तो वडिलांचं काही घेत नाही, तुमचं काय असेल ते कोणाला द्यायचं त्याला द्या असं म्हणतो. वडिलांचं काही चालत नाही. कर्तव्य पालनात कसूर जर झाली, आपल्याला शक्य तेवढं, आपला आपण जन्म दिलेला आपला मुलगा आहे ना, आपल्याला जर शक्य असेल तेवढं आपण त्याच्याकरता करावं. अगदी शक्य नसेल तेव्हा, जसं आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला बीकॉम पर्यंत शिकवणं एवढी माझी शक्ती होती, हे बरोबर आहे त्यांचं, त्यांची मिळकत आणि सगळं. आम्हाला त्याच्यापेक्षा पुढच्या कोणत्याही मोठ्या कोर्सला ते घालू शकत नव्हते. आता तुम्ही नोकरी करावी असं ते म्हणाले. त्यांचं ते बरोबर होतं. त्यांना जे त्यांना जास्तीत जास्त शक्य तेवढं त्यांनी त्यांच्या मर्यादेमध्ये केलं. मर्यादेच्या बाहेर कर्ज घेऊन करावं असं त्याचा अर्थ नाही, पण त्याबाबत जर कसूर झाली आणि अशी व्यक्ती समजा परमार्थाकडे जरी वळली तरी घरी बोलणी खाणारच आहे आणि त्याला संयुक्तिक उत्तर कधीच आयुष्यात त्याला देता येणार नाही असा विषय चाललेला होता. त्यामुळे प्रत्येक वेळेला जे कर्तव्य म्हणून समोर आहे ते नीट करणं हाच उपाय आहे. एवढंच नव्हे तर ध्यान नामादी ज्या साधनं आहेत त्या देखील कर्तव्याकरता आपण प्रवृत्त व्हावं म्हणून गीतेत सांगितल्या गेलेल्या आहेत. ध्याननामाकरता नाही, जीवन आत्मदर्शनाकरता असेल तर कर्तव्यमध्ये येत नाही, कारण आपण आत्मरूप स्वयंसिद्ध आहोत हे ध्यानानी नामानी साधनेनी लक्षात येतं. मग कर्तव्यानी कर्तव्य न केल्याने विशेष काय साधणार आहे असंच गीतेचा रोख आहे. साधकाकडून कुटुंबातील व्यक्तीविषयींचे आई वडील मुले बाळे यांच्याविषयीचे आपले कर्तव्य पार पाडण्यात काही कसूर राहिली तर त्यामुळे मनाला लागणारी बोज कितीही ध्यान नाम साधना केली तरी मनातून निघत नाही, संपूर्ण निघत नाही. तो ध्यानाच्या वेळेला सगळं विसरू शकतो, पण सगळ्या ध्यानानी आपण वस्तूशी परमात्मा भावनेशी तदाकार झालो तरी तिथून खाली येणं आहे आणि खाली आल्यावर मन आहे. मन तुम्हाला सोडत नाही. तुम्ही निरूपणाला ऐकायला जाऊन बसलात, तिथं ऐकताना तुम्ही सगळं विसरून गेलात, तुम्हाला सुख मिळालं, समाधान झालं, पण नंतर तुमच्यापाशी मन परत येणार आहे. तुम्ही कर्तव्यात कसूर करू नका हेच तर सांगायचं आहे. या वाक्यावर थोडा विचार केला त्यामुळे काही शंका उपस्थित झाली, योग्य वाटल्यास कृपया समाधान करावे. जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी गुरु बंधू भगिनी यापैकी कोणालाही अडचण आली तर सहजच त्यांना मनापासून शक्य तेवढी मदत करावी असे मनापासून वाटते. हे फार महत्वाचं आहे. मी अशा कितीतरी व्यक्ती पाहतो की कोणाला काही अडचण आहे का, हो अरे अजून कसं बरं होत नाही, कसं करत असतील, पण हा जागचा ढिम्मा हलत नाही मदतीकरता. त्याला वाटतच नाही आपण काही करावं. प्रत्येकाकरता प्रत्येक वेळी प्रत्येकाने धावून जावं असा याचा अर्थ नाही, हे तारतम्याने ऐका. पण आपले जे जवळचे आहेत मग मित्रमंडळी देखील आहेत, यांनी म्हटलं की गुरु बंधू भगिनी पुढं असं म्हटलंय, मित्र मैत्रिणी नातेवाईक, शक्य तेवढं आपण करावं हा विचार कधी चुकू नये. मला आठवतं एक काळ असा होता की स्वामीजींच्या कडे येणारे जे आहेत तर तेच आता आपले सगळे सोयरे, हा भाव इतका पक्का झालेला होता की तेव्हाचा काळ पुण्यात वाडे पडत होते, नवीन ओनरशिप होत होतं, लोक इकडून तिकडे जात होते, जागा बदलत होते, तर आणि केंद्र अगदी छोटं होतं, तसा सगळा 50 लोकांचा समूह होता. तर कोणाला काही अडचण आहे असं म्हटलं तर आम्ही 8-10 तरुण मुलं आम्ही सामान हलवायला देखील जायचो लोकांचं. अगदी मोठी कपाटं असतील तर त्याच्याकरता फक्त हमाल करा, बाकी आम्ही सगळं करून देतो असं म्हणायचं. आपल्या घरातलं सामान आपण जसं हलवलं असतं तसं, हा सेवेचा संस्कार आहे असं मी तुम्हाला सांगतोय. पुढे एका विशिष्ट काळानंतर एकूण लोकपरिस्थिती बदलली, ते बंदच पडलं, आपोआपच बंद पडलं, पण ही सेवा करण्याची वृत्ती कायम राहिली. कोणी आजारी पडलं, क्षिप्रातही नातू आपल्याकडे यायचा, तर त्यांच्याकरता आम्ही 1.5 महिना दोघांना रात्रभर जागायला लागायचं. त्यांना एक आयुर्वेदिक औषध होतं की ते दर अर्ध्या तासाने द्यायला लागायचं, दुसरं आयुर्वेदिक औषध होतं ते दर 1 तासाने द्यायला लागायचं, आणि एक औषध होतं ते तीन तासांनी एकदा द्यायला लागायचं, म्हणजे तीन तासांनी एकदा तिन्ही औषधांची एक वेळ यायची, एक तासांनी एकदा दोन्ही औषधांची एक वेळ यायची. आणि घरात ते अण्णा नातू आणि त्यांची मुलं तीही शाळा कॉलेजमध्ये शिकणारी, हे कसं पार पाडता येणार? आम्ही झोपायला जायचो, दोघं दोघं जागायचो त्यांना. आणि आश्चर्य म्हणजे त्या त्याच्यातून पॅरालिसिसमधून बाहेर आल्या, स्वामीजींच्या घरी यायला लागल्या. आता क्रांती रुद्र म्हणते, त्या रुद्र म्हणत असत खणखणीत आवाजात, यांनी त्यांना काय मिळालं आणि मदत करणाऱ्याला काय मिळालं? मदत करणाऱ्यांनी अंगचोरपणा टाकून दिला. आपण नको त्याच्यात ही भूमिका राहिली नाही. प्रत्येक गोष्टीत आपण उडी मारायची. ही जी एक विलक्षण जिद्द असते, तर ती जिद्द येते. नाहीतर आजची आपली झोप नाही झाली तर मग उद्याचं ध्यान, हे प्रसंग क्वचित येतात. तुम्ही कोणाला कोणाकरता निरपेक्ष मदत करण्याचे आणि ते दवडू नयेत असं मला म्हणायचंय. करत राहावं, तरी काही बिघडत नाही. आणि तरीही साधना सांभाळत राहावी, मग तुमच्या घरी अडचणी येईल तेव्हाही तुम्ही निभावून न्याल. जर दुसऱ्याच्या अडचणीत धावून जाऊन सहज निभावू शकत असाल, तेवढी हिंमत जर तुम्ही तुमच्या मनाशी बाळगली आणि ते केलं, करून दाखवलं, त्याच्यात सहभागी झालात की शक्ती वाढते. शक्तीचंही असं आहे की शक्ती लावत राहिली की अधिक अधिक शक्ती मिळते, आतूनच तयार होते. त्यामुळे प्रथम या विधानाबद्दल मला फार बरं वाटतं की अशी कोणाला अडचण आली तर सहजच त्यांना मनापासून शक्य तेवढी मदत करावी असं वाटतं. असं वाटणारेच कमी असतात असं मी म्हणतोय. आणि हे कमी असतात ते कधीही अंतिम ज्ञानाला नाही प्राप्त होत, ते फार प्रयत्न करत असतात. पण जे आखडून घेतलेलं असतं स्वतःला, त्यापोटी ते स्वार्थीच राहतात. कितीही म्हटलं तरी आपल्यापुरतेच राहतात. आणि नाल्पे सुखम असते भूमैव सुखम, अल्प राहण्यात सुख नाहीये. हे सगळं एखादा त्यांनी फक्त जाणून बुजून करावं. आता मी काय सांगतोय तर अशा प्रकारे नीट विचार लक्षात घेऊन जर केलं तर हे प्रगतीचं एक अंग आहे. जसं पैलू पडतात, एखाद्या दगडाला वेगळ्या वेगळ्या अंगांनी पैलू पाडणं आहे, तसं स्वतःच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणं आहे. तसंही सकाळी उठल्यापासून आपल्या देहाला कष्ट न करता तसंच सांभाळलं तरी काही कारण नसताना रात्रीपर्यंत थकतो माणूस. दुपार होऊन गेली की थकायला सुरुवात होते काही कारण नसताना. अगदी इतकं सांभाळलं मग इतका मी कसा थकतोय, मग काही औषधं घ्यायची का असा विचार येतो. हे सगळे विचार झडझडून बाजूला टाकावेत असं मी म्हणेन. मी असं म्हणेन की तुम्ही सगळे खरं म्हणजे हे करताच आहात. मध्ये आपलं महाशिबीर झालं, त्या महाशिबिरामध्ये स्वयंपाकाची सेवा करायला ज्या भगिनी येतात त्या भगिनींकरता म्हणून एक त्यांच्याकरता म्हणून खास एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम म्हणजे त्यांनी माझ्यावर पुष्पवर्षाव करावा असा कार्यक्रम होता. तर मला आश्चर्य वाटला, 80-85 भगिनी होत्या ज्या वर्षातून 1.5 वर्षातून एकदा तिथे जाऊन सेवा करतात. ते किती झिजल्या हो या सेवा केल्यामुळं. त्या झिजल्या नाहीत, त्यांची शक्ती वाढली. त्यांनी त्यांच्या घरात ऍडजस्टमेंट केल्याशिवाय येता आलं त्यांना? नाही येता आलं. मी प्रत्येक वेळेला तिथे जेवायला बसलो की विचारतो की तुम्ही घरी काय करणार. कोणी म्हणतं की आम्ही डबा लावला, 2 दिवस ते करतील, आजचा स्वयंपाक कालच करून आली आहे किंवा सकाळीच स्वयंपाक करून आली आहे, आता शनिवार रविवार ते बघतील. कोणी म्हणतं की त्यांना स्वयंपाक करता येतो तेवढा 1-1.5 दिवस निभावून नेला जाईल. घरच्या लोकांचा देखील त्याच्यात सहभाग असतो असं मला सांगायचंय की तू जा. ही जी सेवेची क्षेत्र आहेत, ही सेवेची क्षेत्र चित्तशुद्धी घडवतात. आणि सेवा न करता कितीही देह जपला तरी शिर्यते इति शरीरम, जे मुळात खचतच जाणार आहे कितीही सांभाळलं तरी। म्हणून कोणत्याही कार्यामध्ये धडधडून पहिला मी असलं पाहिजे, अशा प्रकारचा स्वभाव साधकाचा बनावा असं मला वाटतं। ज्याला प्रामाणिकपणे साधना करायची आहे तसं एखाद्याला वाटत नाही, पण मग कोणीतरी एखादा ठरवणारा असतो तो विचारतो मग तू जाशील का, हो जाईन, असेल तेव्हा सांगा, ही दुरून असणारी वृत्ती देखील टाकून देण्याची गरज आहे असं मी म्हणेन। जरा दुरून असणारी वृत्ती ही टाकून द्यायची गरज आहे। हे विचारलेलं नाहीये, प्रश्नाच्या अनुरोधाने माझ्या मनात येणारे विचार मी सांगतोय। आणि हे सगळं प्रत्येक वेळेला कोणाला कोणाच्या मनात असेल की मग आम्ही आमचा नोकरी उद्योग धंदा घर काही सांभाळायचेत की नाही का, अशी सेवाच करत राहायची, तर विश्वास ठेवा की असे प्रसंग सतत उद्भवत नाहीत। तुम्हाला वर्षातून कधीतरी 4-8 दिवस 10 दिवस किंवा मधून अधून 2-3 महिन्यातून 4-6 महिन्यातून एकदा 2-4 दिवसांकरता कोणाकरता काही करायचं असतं। इथं तर चाललंय कुटुंबातल्या व्यक्तींकरता, आणि अशी कुटुंबातल्या व्यक्तींकरताही न करणारी मंडळी तुम्ही पाहिली असतील की काय आजारी पडलेत, यांना यांचं शरीर सांभाळता येत नाही, कसं काय व्हायचं, अशा हा विचारही बरोबर जरी असला तरी त्याचं तो आपणहून आजारी पडलेलं नाहीये, काहीतरी निसर्गात चूक होत राहते, शरीरात चूक होत राहते, बाहेरून व्हायरस असतात, कोणाच्या तरी संगतीत येऊन काहीतरी होत असतं, इन्फेक्शन होत असतं। आमच्या केदारच्या लग्नानंतर 2-3 दिवसांनी आईला स्वाईन फ्लू झाला, 4-5 दिवस घरी ताप येतोय उतरतोय असं चाललेलं होतं, आणि मग लक्षात आलं स्वाईन फ्लू आहे, ऍडमिट करायला लागलं। तर कसा झाला काय झालं, केंद्रातले लोक खूप वर येतात, खूप तर्क मांडले गेले, पण तशा कुठल्याही गोष्टींनी झाला नव्हता, मला हेही कधीतरी सांगायचं होतं, अशा कुठल्या गोष्टींनी झाला नव्हता। तिची एक मैत्रीण लग्नामध्ये अगदी तिच्याच वयाची तिच्या शेजारी बसलेली होती, आणि तिला स्वाईन फ्ल्यूहून ती बरी झालेली होती 15 दिवसापूर्वी, पण किंचित कॅरियर असणार ती, आणि तिच्यामुळे हिला झाला, आईला कोणामुळे बाकीचा झाला नाही। अशी कोणाची तरी संगतीत व्यक्ती येते, आजारपण गाठतं माणसाला, काय करणार, आता तू आजारीच कशी पडली असं तिला कसं म्हणायचं, असं नाही म्हणायचं, अशा वेळेला तिची सेवा करणं हे आपलं काम आहे। तर शक्य तेवढी मदत करावी असं मनापासून वाटतं। ही मदत कोणाच्याही न कळत फार प्रदर्शन न करता पार पाडावी अशी नेहमीच प्रार्थना केली जाते, परंतु अशी मदत करायची म्हटलं तर भावनिक दृष्ट्या त्या व्यक्तीमध्ये तिच्या प्रॉब्लेममध्ये खोलवर इन्व्हॉल्व्ह व्हावे लागते असं म्हटलेलं असं हे म्हणतात। कसं आहे की अशी मदत करायची असेल तर भावनिक दृष्ट्या खूप खोल इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं, हे खूप खोल इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं हे तितकं खरं नाही। आपण जितके आपल्या आत्मविचारात खोल इन्व्हॉल्व्ह होऊ तितकं बाहेर इतकं खोल इन्व्हॉल्व्ह होऊच नाहीये असं मी म्हणेन, इतकं खोल इन्व्हॉल्व्ह होऊ नाहीये। कशाही प्रकारची अडचण असेल तरी देखील आपण आपल्या आत्मविचाराच्या ठिकाणी पक्क असावं, आपल्या देहाच्या अडचणीकडे देखील आपण थोडं दुरून पाहावं, अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशाच प्रकारे आपला एकूण झोक असावा चालण्या बोलण्याचा राहण्याचा, आणि आपल्या अडचणींच्या वेळेस देखील असं खचून जाऊ नये, काय असेल ते होईल आपण मुळातच देह नाही आहोत हे लक्षात ठेवावं, निदान घोकावं लक्षात ठेवावं, म्हणजे अजून आपल्या प्रत्ययाला आलेलं नाही तरी देखील सद्गुरु वचनाप्रमाणे शास्त्र वचनाप्रमाणे आपण आत्मस्वरूप आहोत आणि ही देहाची दुःख जी आहेत ती वरवरची आहेत असं आपल्याबाबत समजून घ्यावं, आणि जे आपल्याशी संबंधित आहेत त्यांच्याबाबतही तशीच भावना भूमिका ठेवावी, समजून घेण्याची भूमिका ठेवावी। अगदी व्यक्ती गेली तरी देखील वाईटही वाटावं आणि आत्म्याला मृत्यू नाही हेही लक्षात ठेवावं। खूप आजारी आहे आणि आजारी असा आजार आहे की तो दुरुस्त होणार नाहीये, अशा वेळेला देखील लक्षात ठेवावं की कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली, हे काही कायमचं राहण्याकरता कोणी आलेले नाहीयेत, तो त्याच्या प्रवासाने जाणार आहे, त्याच्याकरता शुभेच्छा असाव्यात, प्रेम असावं, पण तो आत्मस्वरूप आहे, आत्म्याला विनाश नाही असाच भाव असावा, मदत तर सगळी करावी पण रडत रडत नाही करू, त्याच्याकरता व्याकुळ अतिशय होऊन नाही करू, काही एक व्याकुळता येईल ठीक आहे, आपण मनुष्य मात्र आहोत, कोरडं राहायचं नाहीये, पण ती वरवरची असावी असं मी म्हणे। आत ज्ञानाचीच भूमिका असावी, ध्यान करावं ज्ञानाच्या भूमिकेत यावं, स्वरूप ज्ञानाला प्राप्त करावं आणि मग सगळे व्यवहार त्या स्वरूप ज्ञानाला अनुलक्षून ते न बिघडताच करायचा प्रयत्न करावा। जमणार नाही तर दुसऱ्या दिवशी ध्यान आहे तसंच विवेक आहे, या सगळ्यांनी तेच जमवण्याचा प्रयत्न करावा। शेवटी कसं आहे की तोच जर एखाद्याला न्यायला आलेला असेल तर काहीच कोणाचं चालत नाही, तोपर्यंत आपला कोणीतरी तो लागतो, बंधू गुरुबंधू भगिनी गुरुभगिनी, आपण आपल्याला होईल तेवढं करावं। इन्व्हॉल्व खोलवर इन्व्हॉल्व होणं हे मला तितकं मान्य नाही, हे इन्व्हॉल्व न होण्याचा मलाच शेवटी प्रश्न विचारलाय की तुम्ही हे कसं करता, ते सगळ्यात वाईट आहे असं मला वाटतं, मलाच प्रश्न विचारलाय कारण आमचं असं होतं तुम्ही कसे करता, पण मी तुमच्याशी बोलतो तेव्हा फार प्रेमानी बोलतो, तुमच्या अंतःकरणात आत जातो, तुम्हाला माझ्या अंतःकरणात येऊ देतो, पण मी त्याच्या खूप खोल तळाशी आहे, तुम्हाला पत्ता देखील लागणार नाही अशा ठिकाणी मी नेहमी असतो, तसा माझा प्रयत्न असतो। आणि तिथं राहून मी व्यवहार करतो, भावनेच्या अंगाने विचार केला तर माझ्या असं लक्षात येतं की मी कोरडा नाहीये, म्हणजे आपल्या इथं येणारा एखादा साधक खूप प्रेमाचा परगावी जरी जाणार असला तरी माझ्या आत कालवा कालो होते, परदेशात जर जाणार असेल तरी कालवा कालो होते, पण हे सगळं अधिष्ठान आहे ते न विसरता मी करतो आणि तसंच करावं असं मी तुम्हाला सांगेन। पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवत असताना मी सद्गदित होतो, मला असं वाटतं की इथं आता आपला देह पडून जावा, गेलो आपण आता, असाच भाव बऱ्याच वेळेला येतो आणि आपलं चैतन्य पांडुरंगाच्या चैतन्यात आनंदात समरस झालं। त्यामुळे सद्गदितही होतो आणि निश्चल देखील होतो, कारण चैतन्य चैतन्यात मिळून गेलं, आपण अव्यक्त अक्षर जाणीव स्वरूप असे आता राहिलो असं होतं। हे दोन्ही एकाच वेळेला करावं, कोणी जर आजारी आहे तर त्याला दिलासा देखील द्यावा, त्याच्याकरता प्रार्थनाही करावी, पण त्याचा आजार बरा होणार नाहीये अशा वेळेला तो आनंदाने त्याच्या पुढच्या प्रवासाला जाईल. आता त्याचा देह आपल्याला दिसणार नाही असा आत विवेक करावा, बाहेर त्याला बोलू नये तू मस्त जा निघून काही नाही असं करू नये. आपल्या इथं येणारी एक साधिका, तिने आपल्या आईला पत्र पाठवलं, त्यांना दमा होता, श्वास लागायचा अगदी कोंडून जायचं, शिवाय त्यांना हार्टचाही थोडा त्रास होता. तर तिने लिहिलं की तुला दमा आहे आणि हार्टचा त्रास आहे तर रोज मृत्यूचं दर्शन आनंदाने घे, आपला श्वास अडकेल तेव्हा आपण गेलो असं समज. आईची एवढी तयारी नाहीये मानसिक, ते सगळं तू समजायचंस, आईला नाही असं सांगायचं. ती तुझ्या इतकी साधिका नाहीये पण तारतम्य तू ठेवणं गरजेचं आहे, असं आईला त्रास देऊ नको. तुझ्या ज्ञानाच्या विचाराच्या अतिरेकाने तुला ज्ञानाचा विचार तर स्वतः तू कर आणि पहा की आईला असा त्रास होत असला तरी अंतिमत जर पाहायचं झालं तर आत्म्याला मृत्यू नाही. पण आईचा त्रास कमी होण्याकरता काही औषध योजना तर कर, का नुसती पत्र पाठवून सल्ले देतेस असं नसलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलंय की तो प्रसंग पार पडेपर्यंत सतत त्याबद्दलचे विचार आणि काळजी वाटत राहते. त्या व्यक्तीची भेट होईल त्याच्याशी आपण समरस व्हावं, ती व्यक्ती गेली की जसा एक विचार गेला आणि दुसरा आला तसं समजावं, परत त्या व्यक्तीचं फारसं चिंतन नको करायला. त्या व्यक्तीच्या बद्दल चिंतन करायचं असेल तर एका सिक्वेन्सनी करावं, काय काय ट्रीटमेंट आपण काय आपण काय करू शकतो आणि थांबावं. आणि अनुसंधानात जावं. त्यांनी तेच म्हटलं की त्यामुळे अनुसंधानाच्या साधनेत अडथळा वारंवार येत राहतो, तसं न करावं. म्हणून अलिप्त तर नेहमीच असावं आणि या अलिप्ततेचा अभ्यास अशा प्रकारे तुम्ही जेवत असताना एक जेवतो आहे आणि एक अलिप्तपणाने पाहतो आहे की कोणी जेवतोय करता येतो. एक चालतो आहे म्हणजे तुम्हीच, पण चालणाऱ्याला वेगळेपणाने पाहता येतं असाही एक आहे. एक आजारी आहे म्हणजे तुम्हीच, पोट तुमचंच दुखत आहे. एक आजारी आहे आणि एक त्याच्याकडे पाहतोय तो कसा आजारी आहे, कसं पोट त्याचं दुखतंय. एक व्यक्ती भेटलेली आहे म्हणजे साठेसर समजा, तो साठेसरांशी बोलतो आहे त्याच्यामध्ये पूर्ण समरस झालेला आहे आणि ते बोलणं झालं की स्वतःला आवरून घेतलेलं आहे. आपल्या आतून चैतन्यातूनच वृत्ती बाहेर पडतात, त्या पदार्थाला व्यापतात, परत आपल्या ठिकाणी येतात, पदार्थाचं ज्ञान होतं. तशा आपल्या वृत्तीनेच सगळं विश्व उजळून निघालेलं आहे. या जर वृत्तीच थांबल्या तर विश्वाचं दर्शन नाही, विचारच नाहीत. सूर्याच्या किरणाबरोबर सगळ्याला तो प्रकाशित करतो, स्पर्श करतो सगळ्या जगताला. जैसा सूर्यो आकाश गतू रश्मीकरणे जगा स्पर्शतू परिसंग दोषे काय लिंपतू तेथीचैनी. ते किरण मुळीच संगदोषांनी लिंपत नाहीत, तर जेव्हा जातो तेव्हा ते परत त्याच्याबरोबर निघून जातात. ज्याला ज्याला स्पर्श केला त्या सगळ्या गोष्टी सोडतात आणि निघून जातात. तशी आपली वृत्ती स्पर्श करावी एखाद्याच्या प्रश्नाला, समरस व्हावी, त्याचा विचार करावा, काही मदत करता आली तर करावी आणि मग नंतर ती वृत्ती परत स्वरूपाजवळ यावी. जगतामध्ये धाडून मोकळी सोडू नये, नाहीतर मग वृत्ती काय करेल काही सांगता येत नाही। कितीतरी भावनिक वैचारिक अशा गोष्टी त्याच्यातून निर्माण होतात। स्वामीजी, आपण ही या सर्व जबाबदाऱ्या पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन करत असताना प्रत्यक्ष दिसत आहात। केवळ आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्याच नव्हे तर साधकाच्या प्रत्येक कुटुंबाची काळजी प्रत्यक्ष घेत असता तरीही त्यापासून सहजच अलिप्त होऊन जाता, तर ही त्याची युक्ती आहे। ध्यानात विचारापासून अलिप्त व्हायचं आणि व्यवहारात देखील तेच शिकायचं। व्यवहारात देखील विचारापासून प्रसंगापासून अलिप्त राहायचं। हे अलिप्त राहताना कोरडेपणा नसावा। सेवा हा धर्म आहे, प्रेम हा धर्म आहे, करुणा हा धर्म आहे असं लक्षात ठेवावं। सुख देणं हा धर्म आहे आपल्या देहाने दुसऱ्याला, आणि आपण सुखरूप आहोत म्हणून देऊ शकतो। मी सगळ्यांना सुख देतो, मला कोण सुख देतं असं मी तू करू नये। मी आत्मस्वरूप आहे, तू देह नाहीच आहेस। नाहीतर मी पुष्कळ लोकांकरता करून पाहिलं, कोणी आपल्याकरता करत नाही। तू तुझ्या आत्मस्वरूपात राहायचं आहे, तू त्यांच्याकरता करत नाहीयेस, तुझ्याच उन्नतीकरता करतोयस, यांनी तुझं व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे, त्याच्याकरता नाही। कोणाकोणाची सामान हलवली याची जंत्री ठेवत बसायचं नाहीये, संपली ती गोष्ट। आपलं व्यक्तिमत्व विकसित झालं ही महत्वाची गोष्ट आहे। बाकी आता ते आपल्याला इथं येतात की येत नाहीत, ओळख देतात का देत नाहीत, हा मुद्दा नाहीये। जो समोर येईल त्याच्यावर उपकार करून सोडावा असं समर्थ म्हणतात, आणि परत फिरून पाहू नये की तो आपल्याशी कसं वर्तन करतोय। अशी किल्ली आहे आणि असं राहावं। म्हणून साधकांनी आपल्या कक्षा आपल्या मर्यादा सोडून जरा बाहेर यावं, त्या मर्यादा थोड्या व्यापक कराव्यात, आणि त्या किती व्यापक कराव्यात हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे, पण थोड्याशा तरी व्यापक कराव्यात। आत येऊ द्यावं कोणाला तरी, आपण सेवेकरता कोणाला तरी असावं असं ठेवावं, आणि शरीरानी विचारांनी ज्ञानानी जर शक्य असेल तर अन्यही कशानी मदत करावी, वस्तू देऊन। अगदी एखाद्याला घरात जमत नसेल, दोन महिने जमणार नाहीये, तर त्याचा डबा देखील नेता येतो। पैसेच द्यायला लागतात प्रत्येक वेळेला असं नाही। आपल्या इथं येणाऱ्या एक साधिका होत्या, तर त्या स्वामीजींना त्याचं खूप कौतुक वाटलं। एका मैत्रिणीची आई आजारी होती, सगळ्या तरुण होत्या आणि डबाही करता येत नसे तिला, तिचं लग्न झालेलं नव्हतं, हिचं लग्न झालेलं होतं, खूप ओढाताण व्हायची, तर ही तिचा रोज डबा ऑफिसमध्ये घेऊन जायची, स्वतःच्या दोन पोळ्यांबरोबर अजून दोन पोळ्या, थोडी भाजी जास्त, पण तिला कायमचा त्याच्याबद्दल आभार राहिला। पण आभार राहिला नाही तरी हिचं व्यक्तिमत्व घडेल, यांनी जर काही होत असेल तर आपली संपन्नता येते, आपण संकुचितता सोडून बाहेर पडतो, पण इन्व्हॉल्व मात्र होणं, प्रमाणाबाहेर होणं, त्यांनी आपण दुःखी होणं असं मात्र होऊ नये, असं मात्र करू नये। अशा बेतानी अशा विचारांनी हे आपण सगळं सांभाळावं असं मला वाटतं। आम्हालाही असे थोडेफार जमू शकेल का नाही असं मी म्हणे, तुम्हालाही हे जमू शकेल। आपल्या इथं अशी जमवणारी मंडळी आहेत, तुम्ही आरके शेठ पाहिलेत, तुम्ही मिलिंददादा पाहिलेत, प्रत्येकाच्या प्रश्नात लक्ष घालतात, आणि प्रश्न आहे कोणाचा हे माहीत असून तसेच निघून जाणारे लोक आहेत, पण मिलिंददादांचं व्यक्तिमत्व घडत आहे, ते अधिक संपन्न होतंय असं मला तुम्हाला सांगायचं आहे। म्हणून व्यापक ज्ञान होण्याची शक्यता साधनेबरोबरच आपल्या स्वतःला व्यापक करण्यामध्येच आहे। व्यापक न करता काहीच होणार नाही, म्हणून तो जो उपदेश केला की नाल्पे सुखम अस्ति भूमैव सुखम, तू व्यापक हो व्यापक म्हणजे परमात्म्याशी एकरूप हो, परमात्मा व्यापक आहे हा तर अर्थ आहेच, पण अल्पहून देहापुरता राहू नको, सर्वांकरता राहा। सनकादिकांनी नारदांना उपदेश केला आणि नारद कसे सर्वांकरता राहिले ते आपण पाहिलं ना, त्यांना काय गरज होती वाल्याला एवढं सांगायची, स्वतःचा जीव वाचवायचा निघून जायचा संपली गोष्ट। तो एवढा दुर्जन आहे की हा काय दुरुस्त होणार, पण तसं केलं नाही। सगळ्यांच्या हिताची काळजी वाहत राहिले। भक्त आत्मज्ञानी याच्यामध्ये नारद हे तसे आदर्शच आहेत। सगळ्यांची काळजी, सगळ्यात असं म्हणतात की त्रिभुवनांची काळजी नारद घेत असत। आपण आपल्या थोडे लोक आपल्या ओळखीचे जे आहेत, आपण थोड्या ओळखीचा असं समर्थ म्हणतात। काय फार मोठं, जे एखादा जो मोठा नेता असतो, शरद पवारांनी एवढ्या असा एवढा संग्रह नाहीये आपला, तेही सगळ्यांकरता करतात एवढा संग्रह असताना। आपण पारमार्थिक कारणासाठी हे जरूर करावं आणि करत असताना मुळीच लिप्त होऊ नये, करत असतानाच ठरवावं, पण या गोष्टी करत असताना नाही, प्रत्येक क्रिया करत असतानाच अलिप्ततेने करावी, आत्म्याशी संलग्न होऊन करावी। अशी एकदा सवय लागली की मग हे हळूहळू जमतं, हे जमत 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 राहतं असं मला वाटतं। प्रवचन झालं, पण प्रश्न चांगला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्ताने ज्या साधनेच्या परमार्थाबद्दल नेहमी बोललं जातं, आचरणाच्या परमार्थाच्या खुणा ज्याला टिप्स असं म्हणू, तर त्या इतक्या सांगता येत नाहीत। तशा प्रकारचा जर काही विषय निघाला तरच हे सांगता येऊ शकतं, एरवी हे सांगताच येत नाही। आणि विनाकारणच सगळ्यांना सेवा करा सेवा करा असं सांगणं हा काही उद्देश नाहीये, पण असा अशी सेवा करावी असं वाटतं अशी अशी व्यक्ती देखील प्रशंसनीय आहे असं मला वाटतं। आणि अशा या सेवेचं तंत्र खरंच आपण चुकायला नको, आपल्याला शक्य होईल तेवढी, जे एकासारखं दुसऱ्यांनी करायला पाहिजे असं कृपा करून समजू नका। प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाचं पिंड वेगळा, पण आपल्या आपल्या तुकाराम महाराज कसे सगळ्या विश्वाकरता झाले, ज्ञानेश्वर महाराज कसे सगळ्या विश्वाकरता झाले, आपण आपल्या छोट्या मर्यादित विश्वाकरता तर होऊ शकू। आधार म्हणून अशा व्यक्तीचा आधार वाटतो सगळ्यांना, नाहीतर तुम्ही अडचण सांगायला गेलात तर तुमच्यापेक्षा जास्त जो रडतो त्याच्याशी तुम्ही परत कसे त्याला सांगायला जाल, नाही जाणार। तसं न करता तुम्हाला जो धीर देतो आणि अलिप्त राहतो, त्याच्यापासून तुम्हाला धीर प्राप्त होतो, आणि केवळ तो प्रसंगच नव्हे, तुम्ही परमार्थाशी जोडले जाता, तेव्हा आपण परमार्थाशी घट्ट असणं आपली मुळं हे गरजेचं आहे। असं करून होईल तेवढं करावं असं मी सांगेन। हुश अशी मजा आहे। सांग बरं, एक भजन सांग, पालखीचं भजन सांग एखादं।
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी गुरु वीण
देव दुजा पाहता नाही त्रिलोकी
गुरु हा सुखाचा सागरु
गुरु हा सुखाचा सागरु
गुरु हा प्रेमाचा आगरु
गुरु हा प्रेमाचा आगरु
गुरु हा धैर्याचा डोंगरु कदा काळी डळमळेना गुरु हा
धैर्याचा डोंगरु कदा काळी डळमळेना
गुरु हा साधकांसी साह्य
गुरु हा साधकांसी साह्य
गुरु हा भक्ता लागी माय
गुरु हा भक्ता लागी माय
गुरु हा कामधेनु गाय भक्तां घरी दुभतसे
गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुभतसे
गुरु हा घाली ज्ञानांजन
गुरु हा घाली ज्ञानांजन
गुरु हा दाखवी निजधन
गुरु हा दाखवी निजधन
गुरु हा सौभाग्य देऊन साधु बोधनांदवी
गुरु हा सौभाग्य देऊन साधु बोधनांदवी
कायाकाशी गुरु उपदेशी
कायाकाशी गुरु उपदेशी
तारक मंत्र दिला आम्हासी काया काशी गुरु उपदेशी
काया काशी गुरु उपदेशी
तारक मंत्र दिला आम्हासी
तारक मंत्र दिला आम्हासी
बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले
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 गुरु हा संत कुळीचा राजा
गुरु हा संत कुळीचा राजा
गुरु हा प्राण विसावा माझा
गुरु हा प्राण विसावा माझा
गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी गुरु वीण
देव दुजा पाहता नाही त्रिलोकी
गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी
गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी
अजून एक सांग नेणो ब्रह्म मार्ग चुकल आहे
नेणो ब्रह्म मार्ग चुकले अवघे पंढरपुरासी आले भक्ते पुंडलिके देखियले उभे केले बीटे वरी तो हा विठोबा निधान
तो हा विठोबा
तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्माधिका ध्यान ज्याचे ब्रह्म ज्याची पाहुले समान ज्याची विटेवारी शोभती तो हा विठोबा निधान
तो हा विठोबा
तो हा विठोबा निधान
तो हा विठोबा निधान
रूप पाहता तरी डोळ सू
रूप पाहता तरी डोळ सू
सुंदर पाहता गोपवेशू सुंदर
पाहता गोपगेशु
महिमा वर्णिता महेशु
महिमा वर्णिता महेशु
जेणे मस्तकी वंदियला तो हा विठोबा निधान तो हा विठोबा
निधान
तो हा विठोबा निधान
तो हा विठोबा निधान
भक्ति देखो नीला सावला
भक्ति
भक्ति देखो नीला सावला
भक्ति देखो नीला सावला
जाऊने दीऊ भाकेला
जाऊने
निवृत्ति दास म्हणे विठ्ठला
निवृत्ति दास म्हणे विठ्ठला
जन्म जन्मी नवी संभे तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा विठोबा निधान तो हा
राम राम खरच एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी गेली तर वाट चुकून आज इकडे कुठे वाट चुकलात असं जसं म्हणावं तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कसं काय कोण जाणे ब्रह्म खरं पण नेणो मार्ग चुकले वाट चुकली आणि कुंडलिकासाठी पंढरपूरला विटेवर येऊन उभे राहिले त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळाले जीवाचे जीवन सुखाचे निधान जीवाचे जीवन सुखाचे निधान योगियांचे ध्यान पांडुरंग योगियांचे ध्यान पांडुरंग मेघश्याम निळा आनंदाचा गाभा मेघश्याम निळा आनंदाचा गाभा वाळुवंटी उभा पंढरीये वाळुवंटी उभा पंढरीये ललाटी केशर चंदनाची उटी ललाटी केशर चंदनाची उटी शोभतसे कंठी वैजयंती शोभतसे कंठी वैजयंती समसुकुमार चरण सुंदर समसुकुमार चरण सुंदर कटेवरी कर ठेविलेसे कटेवरी कर। मकरंदा एक हरिचाची छंद, मकरंदा एक हरिचाची छंद, अंतरी गोविंद सर्व काळ। अंतरी गोविंद सर्व काळ, मेघ श्याम निळा आनंदाचा गाभा, वाळवंटी उभा पंढरीये। वाळवंटी उभा, हरी हरी, एक मिनिट भर शांत बसू। हरी 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 हरी। बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम।